श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ोनिया कर चरणी ठे विला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाते आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला। गरुड पारा पासून महा द्वारा पर्यंत, सुरवरांचे मांदे उभे जोडोनी हात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरो घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगींचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावून जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमर जनी विलया, परी अज्ञानाशी तुमचे भूलवियोग माया। शक्तिन आम्हाय किंचित हे तिजला साराया, तुम्हीच ते सारुनी दावा मुख जनता राया। भो साईनाथ महाराज भवति मिरणाशकर अज्ञानी अभिकिते तव वर्णावे थोरवी। ती वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवी, सकृप होनी महिमा तुमचा तुम्हीच वधवावा। आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरोनी जे तुमानुसरले, घ्यायास्तव ते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुणे मन मुचे धारे, परित्वद वचनामृत प्राशाया ते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमाकांता, पाहिबा कृपा दृष्टी बालका जशी माता। रंजवी मधुरवाणी हरितापसायिनाथा अमीच अपुले कार्यास्तव तुज कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनि द्यावे भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भवताप वारुणी तारा जड़ जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला रुणोदय सरले निद्रेची वेळा संत साधु मुनी अवघे झाले ते गोळा सोडा शेजे सुख आता बघूया मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटी मनवता वेळ रूप पाहवया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हलवनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुनवर घेऊनी आले बो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णू दास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव ओवाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमले राहशी तोची दत्त देव शिरळी राहुनी पावसी राहुन येथे अन्यस्रहितो भक्तास्तव धावसी निरसुनिया संकटादासा अनुभव दाविषी न कळे पल्ले राही कोण्या देवावा माधवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदु भीने सारे अंबर हे कोंदरे सगुण मूर्ति पाहण्यातुर जन शिरडी आले प्राशुनी पद वचनामृतमुचे देह भान हर परे सोढ़िया दुराभिमान मानस वचरणी वाजिले कृपा करो नी साई मावले दास पद रिहावा चिन्मय रूप दाख विघेरुनी बालक लघु सेवा काकड़ आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाख विघेरुनी बालक लघु सेवा भक्ति चिया पोटी बोध काकड़ा ज्योति पंच प्राण जीवे भावे ओवाळु आरती ओवाळु आरती माझा पंढरीनाथा माझा साईनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णु आता सांगणे कीती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमा बाई उभ्या दोगे दवाही मयूर पिछचा मरे ढाळीते ठाईंचे ठाई तुका म्हणे दीप घेऊनी उन्मळीत शोभा विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा उठा साधू संत साधा आपुला लेहित जाईल जाईल हा नर देह मग कैसा भगवंत उठो निया पहाटे बाबा उभासे मिटे चरण तयांचे गोमटे अमृत दृष्टे अवलोका उठा उठा हो वेगेशी चला जाऊया रावळाशी जळतील पातकांच्या राशी काकड ते देखिलिया जागे करा रुक्मिणीवरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्री वाजती ढोल दमामी गर्जते होतसे काकड आरती माझा सद्गुरुरायाची सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे केशवराज विटेवरी नामचरण वंदे तो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज प्रभात समयीन भाषुभरवी प्रभा पाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे ना करी म्हणून कर जोडुनी करवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हिनासी अज्ञानता परंतु गुरुचे करे न रवी कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपे अज्ञान समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवि प्रगट होवनि त्वरित घाल वियाल सा तसा गुरु हि सोडवि सकल दुष्कृते लाल सा हरोणि अभिमान ही जड़वि त्वत्पति भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना गुरु शि उपमादि से विधि हरि हरांचेऊनि कुठो निमगये इति कवनियाउगी पाहुनि तुझेच उपमा तुला बर विशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना समाधि उतरो निया गुरु चला मशीदि कडे त्वदीय वचनोक्ति मधुर वारिति साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना आहासु समयासिया गुरु ठोनिया वैसले विलोकु निपदाश्रिता त्वदीय आपदे नासिले असासु हितकारिया जगति कोणी अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना असे बहुत शाहणा परिन जा गुरु चे कृपा न तस्व हित त्याकळे करित सेविका म्यागपा जरी गुरु पदा धरी सुदृढ भक्ति ने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना गुरु विनति में करी हृदय मंदिरी आवसा समस्त जग हे गुरु स्वरूप ची ठसो मानसा घड़ो सतत सत्कृति मति हृदय जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना प्रेमी अष्टकाशी पढ़ुनि गुरुवरा प्रातिति जे प्रभाति त्यांचे चित्ताशी देतो अखिल हरुनिया भ्रांति में नित्य शांति ऐसे हे साईनाथे कथुनि सुचविले जेविया बालकासी तेवे त्या कृष्ण पाई नमुनि सविनये अर्पितो अष्टकाशी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना मैं अंधा हूँ बंदा पका मुझसे प्रभु दिखलाना मैं अंधा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।